नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रांसांत एविया हांगा पावले. थंय ते काल सुरू जाल्ल्या G7 शिखर परिशदेंत सहभागी जातात. स्लोवाकियाची भोंवडी सोंपोवन ते फ्रांसाक गेल्यात. तांची G7 शिखर परिशदेंत ही सलग 7वी उपस्थिती आसा आनी ह्या म्हत्वपूर्ण बहुपक्षीय कार्यक्रमांत भारताचो हो 13वो वांटो आसा. भारता खातीर ही G7 शिखर परिशद अत्यंत धोरणात्मक म्हत्वाची आसा कारण प्रधानमंत्री जागतीक माचयेर ग्लोबल साउथ विकसनशील देशांचो आवाज आनी तांचे हुस्के प्रभावीपणान मांडटले. उपरांत ते नवीन भागीदारी निर्माण करप आनी आंतरराष्ट्रीय एकता पुनर्स्थापीत करप ह्या विशयावेल्या उच्चस्तरीय कार्यसत्रांत सहभागी जातले. ह्या सत्राक G7 देशाचे फुडारी, भागीदार देशांचे फुडारी तशेंच जागतीक बँक आनी आफ्रिकन विकास बँकेचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित रावतले. शिखर परिशदेच्या कार्यक्रमा व्यतिरिक्त राजनैतिक भेटीगाटीचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त आसा. ते कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी, युनायटेड किंगडमाचे प्रधानमंत्री कीर स्टामर आनी संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान हांचे कडेन द्विपक्षीय चर्चा करतले. राती ते फ्रांसाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ आनी हांणी आयोजीत केल्ल्या विशेष स्नेह भोजनाक उपस्थित रावतले. शिखर परिशदेंत तांच्या कार्यक्रमा पैकी फाल्यां जावपी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प वांगडाची भेट ही एक अत्यंत म्हत्वाची बाब आसा. ह्या दोनी फुडाऱ्यांमदीं वेगवेगळ्या क्षेत्रांत द्विपक्षीय सहकार्याबाबत व्यापक चर्चा जावपाची अपेक्षा आसा. तशेंच परस्पर हिताच्या म्हत्वाच्या प्रादेशीक आनी जागतीक मुद्द्यांचेरूय ते विचार विनिमय करतले.
Thursday morning, the Prime Minister is scheduled to hold meeting with leading chief executive officers, with discussions expected to continue till the afternoon. Later, he will participate in the Vivatech Summit, one of Europe's leading technology and innovation events, where he is expected to deliver an address. In the evening, Prime Minister will attend a community event and interact members of the Indian diaspora. The program will also feature cultural performances, showcasing India's rich heritage and strengthening people-to-people ties between India and France. Mahesh Sobre, Akashwani News, Paris, France.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी लोकशाहीत लोकांचो अधिक सहभाग आसपाच्या म्हत्वाचेर भर दिला. नवी दिल्लीत विकसीत भारत युवा संसद 2026 सहभागींकडे संवाद साधतना बिर्ला हांणी म्हणले की प्रचंड लोकसंख्या, वेगवेगळी संस्कृती आनी भिन्न भौगोलिक परिस्थिती असूनही स्वातंत्र्या उपरांत वाढत्या जनसहभागान आमचो देश जगातली सगळ्यात व्हड लोकशाय म्हणून उदेला. लोकशाही ही देशाच्या कार्यसंस्कृतीची आणि विचार प्रक्रियेचो अविभाज्य भाग असे त्यांनी नमूद केले. देशाचे भविष्य घडोवपाक आणि विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करपाक लोकशाहीत सक्रिय आणि सर्वसमावेशक सहभाग असप अत्यंत आवश्यक असा असे लोकसभा अध्यक्षांनी सांगले.
कैसे हम विकसित भारत के संकल्प को पूरा कर सकते हैं, इसके लिए युवा संसद के माध्यम से तर्क संवाद की संस्कृति को बढ़ाने का एक कार्यक्रम आयोजित किया और निश्चित रूप से आज 50 लाख से ज्यादा युवा संसद से जुड़े. अलग अलग राज्यों के अंदर युवाओं ने उस राज्य के विकसित और विकसित के साथ भारत विकसित के सपनों को साकार करने के लिए अपने विचार रखे.
फाटल्या दशकांत देशभरात मुळाव्या सुविधांचो विक्रमी विकास झाला असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपल्या सोशल मिडिया खात्यार माय गोव्हची एक पोस्ट शेअर करतना म्हणले. विकसित भारताचे सपन साकार करपाक देशातल्या जनते खातीर अत्याधुनिक नेक्स्ट जनरेशन मुळाव्यो सुविधा निर्माण करपाक सरकार कटिबद्ध आसा असे तांणी म्हणला. बायलांच्या हॉकीत न्यूझीलंडातल्या ऑकलंडात जाल्ल्या FIH हॉकी नेशन्स कपांत भारतान उपांत्य फेरयेंत प्रवेश केला. भारतान आपले दुसरे पूल अ मॅचीत जपानाचो 2-1 असो पराभव केलो. ह्या जैताक लागून अमेरिका आनी जपाना विरुद्धच्या जैता सयत 6 गुण मेळून अपराजीत आशिल्लो भारत पूल एतल्या पहिल्या स्थानार पावला. आता भारत बेरेस्तारा उरुग्वे आड खेळटलो. भारतीय हवामान खात्यान आयतार मेरेन अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, उपहिमालयीन अस्तंत बंगाल आनी सिक्कीमात कांय सुवातींनी गोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच शुक्रार मेरेन तमिळनाडू, पुड्डुचेरी आनी करायकलातूय गोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा. आयज दिल्ली, चंदीगड, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, लडाख, झारखंड, मध्य प्रदेश आनी महाराष्ट्रांत विजांचो कडकडाट आनी वादळी वाऱ्याची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान कळयलां. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.